श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। 18व्या अध्यायातील पहिल्या 5 श्लोकांवरील निरूपण आपण संपवलेलं आहे। मागच्या श्लोकामध्ये यज्ञ तपध्यान हे आपल्याला सोडता येत नाही, तर यज्ञ तपदान हे न सोडता यथाविधी करावे, पण फलेच्छा कामना हे टाकून नंतर ते करावे। आणि हीच हातवटी मुख्य आहे। तैसी एके हातवटिया कर्मे केली धनंजया, बंधकेची सोडवावया मुख्य होती। तर अर्जुना, याप्रमाणे कर्मे जरी सामान्यतः बंधच करणारी आहे, बांधणारी आहे, तरी कर्म करण्याची हातवटी म्हणजे कर्म तर करायचे पण त्याचे फळ समर्पित करायचे, ही हातवटी जर समजली तर या हातवटीने केलेले कर्म त्या बंधनापासून आपल्याला मुक्त करतात, असं मागच्या श्लोकामध्ये सांगण्यात आलं होतं। आज 6व्या श्लोकापासून पुढचा भाग आपण माऊलींच्या सुंदर शब्दांमध्ये ऐकणार आहोत। सुरू करूया आजचा भाग।
पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।
एतान्यपि तु कर्माणि संगम त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानीति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम्।
पण हे पार्था, ही कर्मे आसक्ती म्हणजे कर्तृत्व मद आणि फलेच्छा सोडून केली पाहिजेत। आसक्ती किंवा कर्तृत्व मन बंद म्हणजे काय? मी हे कर्म करणार, जगाला सांगणार, सगळीकडे दौंडी पिटणार, मी कर्म केले किंवा मी कर्म करणार, तर ही झाली आसक्ती। आणि त्या कर्माचं फळ म्हणजे फलेच्छा, ही दोन्ही सोडून केलेत पाहिजेत, असे माझे ठाम आणि उत्तम मत आहे, हे लक्षात घे।
तरी महाप्रयाग प्रमुखे कर्मे निफजता ही अचुके करते पणाचे न ठाके फुंजणे आंगी जो मोले तीर्था जाये तयामी यात्रा करितु आहे ऐसी श्लाघाची नोहे तो शुजीवी का मुद्रा समर्थाचिया जो एकटू झोंबे राया तो मी जिणता ऐसिया गर्वानये जो कासे लागोनी तरे तया पोहती उर्मी नूरे पुरोहितु नाविष्करे दाते पणे तैसे कर्तृत्व अंधकारे निघोनी यथा अवसरे कृत्य जाताची निरहरे सारी जती।
तर पंच महायज्ञादी जी कर्मे ती बिनचूक हातून घडली असताही कर्तेपणाचा ताठा अंगामध्ये मुळीच राहत नाही। जो पैसे खर्च करून तीर्थयात्रेला जातो त्याला मी यात्रा करतो आहे असा मोठेपणा नसतो, म्हणून त्याच्या अंतकरणामध्ये आनंद होत नाही। अथवा आपल्या राजाच्या शिक्क्याच्या जोरावर जो एकटाच कोणी नोकर दुसऱ्या राजाशी लढायला जातो त्याच्या मनामध्ये मी त्या राजास जिंकणार असा अभिमान येत नाही। मी या राजाचा नोकर आहे आणि म्हणून मी युद्ध करायला आलो, युद्ध करणं हे माझं कर्तव्य आहे, अशा भावनेने तो युद्ध करतो। जो दुसऱ्याच्या कासेला लागून तरुण जातो त्याला मी पोहणारा आहे असा गर्व कधी राहत नाही। अथवा यजमानाच्या तर्फे दान धर्म करणारा जो उपाध्याय मी दान करणारा असा कधी गर्व करतो का? मी या ज्या यजमानाच्या बिहाफरती मी हवन करतो, यज्ञ करतो, आहुती देतो किंवा तर्पण करतो, या सर्व क्रियांमध्ये तो जो ब्राह्मण असतो त्याचं तर गोत्र निराळं असतं, तो दान करतो का? तो तर्पण करतो का? तो तर कोणाच्या तरी बिहात बिहाफवरती एका पुरोहिताचं काम करतोय, उपाध्यायाचं काम करतोय, आणि म्हणून त्याला या गोष्टीचं गर्व नसतं. त्याप्रमाणे कर्माच्या अभिमानाने येणारे जे कर्तृत्व ते आपल्याकडे न घेता योग्य काळी सर्व कर्मे येतील तशी करून संपवावीत. त्याच्याकडनं कसल्याही प्रकारची कुठलीही इच्छा बाळगता कामा नये. आणि केला कर्मी पांडवा जो आधी फळाचा यावा तया मोहराहो नेदावा मनोरथू आदीची फळियास तुटिया कर्मे आरंभावी धनंजया परावे बाळ धाया पाहिजे जैसे पिंपरुआंचिया आशा नशिंपिजे पिंपळू जैसा तैशिया फळ निराशा की जती कर्मे सांडुनी दुधाची टकळी गोवारी गावधने वेटाळी किंबहुना कर्मफळी तैसे कीजे ऐसी हे हातवटी घेऊनी जे क्रिया उठी आपुलिया आपण गाठी लाहे चितो म्हणोनी फळी लागू सांडोनी देह संगू कर्मे करावी हा चांगू निरोप माझा जो जीव बंधे शीणला सुटके जाचे आपला तेने पुडत पुडती या बोला आनन कीजे. आणि अर्जुना, केलेल्या कर्माच्या ठिकाणी जी फलाची प्राप्ती असते त्या फलाच्या प्राप्तीकडे इच्छेला अजिबात वळू देऊ नये. अर्जुना, ज्याप्रमाणे दुसऱ्याच्या मुलाकडे दाई ज्या निरहेतुक दृष्टीने पाहते त्याप्रमाणे आरंभीच फळाची आशा सोडून कर्माचा आरंभ करावा. म्हणजे कर्म आरंभ करताच 100% स्किलफुली कर्म करावेत, परंतु त्या कर्मापासून आपल्याला काही प्राप्त करायचं आहे असा विचारसुद्धा आणू नये. पिंपळाच्या आशेने जसे पिंपळाला पाणी घातले असे कधी होते का? त्या पिंपळाचे फळं कोणाला पाहिजे असतात का? का त्या पिंपळापासून आपल्याला काही फळं पाहिजे म्हणून आपण पिंपळाला पाणी घालतो असं होतं का? तिथे तर अजिबात आपण आशा करत नाही. त्याप्रमाणे फळाची आशा टाकून कर्मे करावीत. ज्याप्रमाणे गुराखी हा दुधाचा ध्यास सोडून गावातील गायी सांभाळतो, फार काय सांगावे, कर्मफळाच्या ठिकाणी तसे करावे. म्हणजे कर्माच्या फळाच्या ठिकाणी लोभ न धरता पूर्ण 100% हातवटीने आपली कर्म करावीत. अशा युक्तीने जे कर्म घडते त्या कर्माचे आचरण करणाऱ्याला आपल्या आत्मस्वरूपाचा पूर्ण लाभ होतो. म्हणून फलाची इच्छा सोडून आणि देहाचा अहंकार टाकून कर्मे करावीत हा माझा सर्वांना चांगला निरोप आहे. जो जीव संसार बंधाने दुःख पावला आहे, जो जीव आपल्या मुक्ततेविषयी खटपट करीत आहे, त्या जीवाने या सांगितलेल्या गोष्टीशिवाय दुसरे काही करू नये असे माझे वारंवार सांगणे आहे. म्हणोनी फळी लागू सांडोनी देह संगू कर्मे करावी हा चांगू निरूप माझा. सांडोनी देह संगू, कर्म करीत असताना देह संग किंवा कर्मफळापासून काही प्राप्त करायचं आहे ही सगळी भाषा सोडून द्यायला पाहिजे.
नियतस्यस्तु संन्यास कर्मणो नोपपद्यते मोहात्तस्य परित्यागस्त्यागास्तामसा परिकीर्तिता.
परंतु विहित कर्माचा त्याग करणे योग्य नाही. हातवटीने ती कर्म करायची पण त्याग करणे योग्य नाही. मोहाने केलेल्या त्याचा त्याग जर केला तर त्याला मग तामस त्याग म्हणतात.
नांधाराचे निरोखे जैसी डोळा रोवी जती नुखे तैसा कर्मद्वेषे जो अशेखे कर्मे चिसांडी तयाचे जे कर्म सांडणे ते तामस पै मी म्हणे शिसाराचा रागी लावणे शी सची जैसे हा गा मार्गू द्वाडू होये तरी निस्तरी तील पाये की तेची खांडणे आहे मार्गा अपराधे भुकेलिया पुढे अन्न हो का भलतैसे उन्ह तरी बुद्धी न घेता लंघन भाणे पापरा हालया तैसा कर्माचा बाधू कर्मी निस्तरी जे करी ते निवर्मी हे तामसु नेणे भ्रमे माज विला की स्वभावे आले विभागा ते कर्मची ओ संडी पैगा परी झणे आतळा त्यागा तामसातया।
किंवा अंधारामध्ये दिसत नाही म्हणून त्या रागाने डोळ्यात जशी नखे खुपसावी त्याप्रमाणे कर्माच्या द्वेषाने जो सर्व कर्मे टाकून देतो त्याचे हे कर्माला टाकणे हे जे कृत्य आहे ते तामसी कृत्य आहे असे मी म्हणतो। अर्धशिष्या रागाने जसे डोकेच तोडावे, अर्धशिष्य म्हणजे मायग्रेन, एखाद्याला मायग्रेनचा त्रास असेल म्हणून काय त्याने डोकंच फोडून टाकावं का? अरे अर्जुना, रस्ता अवघड असला तर तो रस्ता पाय चालून संपवितात, ते सोडून रस्त्याच्या अपराधावर रागवून ते पायच तोडावे का? भुकेलेल्या मनुष्याच्या पुढे आलेले अन्न वाटेल तितके जरी ऊन असले, तिखट असले, आंबट असले, तरी बुद्धीने ते टाकले तर उपवास होईल असा लंघनाचा विचार न करता जसे ते ताट भिरकावून द्यावे, लाथेने तुडवून लावावे। त्याप्रमाणे भ्रमाने मस्त झालेला तामसी मनुष्य कर्माचे बंधन कर्म करण्याच्या हातवटीने कर्मही करून कर्मानेच नाहीसे करावे हे अजिबात जाणत नाही, तर उलट वर्णाश्रम धर्माप्रमाणे वाट्याला आलेले जे कर्म ते कर्मच टाकून देतो। परंतु अशा त्या तामस त्यागाचा तू चुकूनही विटाळ होऊ देऊ नकोस, कारण असा जर त्याग केला तर तो तामस त्याग होईल। दुःख मित्ते वयात कर्म काय क्लेश भयात त्यजे सकृत्वा राजसं त्यागम नैव त्याग फलम लभे। कर्म ही दुःखरूप आहे म्हणून त्याचा शरीर त्रासाच्या दृष्टीने किंवा शरीराला त्रास होऊ नये म्हणून जो त्याग केला जातो तो राजस त्याग होय, आणि त्या राजस त्याग करणाऱ्याला त्यागाचे फळ मुळीच कधी मिळत नाही। अथवा स्वाधिकारू बुझे आपले विहितही सूजे परी करिता उभजे निबरपणा जे कर्मारंभाची कड नावेक होय द्वाड वाहतिये वेळे जड शिदोरी जैसी निंब जिभे कळवटू हिरडा पहिले तुरटू तैसा कर्मायल शेवटू खणुबाळा होय गाई द्वाड शिंग शेवतिये अळवांग भोजन सुख महाग रांधिता ठाई तैसे पुडत पुडती कर्म आरंभीच ती विषम मनोनी तो ते श्रम करीता मानी एरवी भी तत्वे मांडी परी घालिता सुरवाडी एथ पोळला ऐसा सांडी आदरलेही म्हणे वस्तू देहा सारखी आली बहुवे भाग्य विषेखी माझा चुका कर्मादिकी पापिया जैसा। अथवा आश्रम धर्माप्रमाणे आपला धर्म काय आहे हे तो जाणतो आणि आपल्यास सांगितलेले कर्तव्य सुद्धा त्याला उमजते, परंतु कर्म करण्याच्या त्रासाला तो कंटाळतो, कारण की कर्माच्या आरंभाची बाजू प्रथम काही वेळ कष्टदायक असते। शिदोरी ही वाहत असताना प्रथम आपल्याला ती जड वाटते, प्रथम कडुलिंब जिभेला कडू लागतो, हिरडा पहिल्यांदा तुरट लागतो, त्याप्रमाणे कर्माची आरंभाची बाजू ती त्रासदायक असते, टीथिंग ट्रबल ज्याला आपण म्हणतो. गाय स्वरूपत चांगली आहे, परंतु शिंगाचा म्हणजे तिला मारकेपणाचा तो दोष तिच्यात आहेच. शेवंती सुवासिक फुलाच्या दृष्टीने उत्तम आहे, परंतु तिलाही काट्याचा दोष आहेच. भोजनाचे सुख चांगले खरे, परंतु स्वयंपाकाच्या दगदगीमुळे तेही कष्टसाध्यच होते. त्याप्रमाणे कर्म आरंभ करायलाच अतिशय त्रासदायक असतात, म्हणून तेच तेच वारंवार करताना तो श्रम मानतो. वास्तविक पाहता शास्त्राने कर्म कराव्यास सांगितले आहे, म्हणून तो कर्म कराव्यास आरंभ करतो. परंतु त्या कर्माने त्याला क्लेशात घातले तर जसा अग्नीने पोळलेला मनुष्य अग्नीला टाकून देतो, त्याप्रमाणे आरंभलेले कर्म तो मध्येच टाकतो. तो म्हणतो, देहासारखी वस्तू फार विशेष भाग्याने प्राप्त झाली आहे, तर मग पाप्यासारखा कर्माधिकांचा क्षीण का करू, मी मस्त मौज मस्तीच करतो.
केले कर्मी जे ध्यावे ते झणे मज होवावे, आजी भोगुना का बरवे हा तिचे भोग. ऐसा शरीराचिया क्लेशा भेणे कर्मे विरेशा, सांडी तो परिये सा राज सुत्यागू. एरवी तेथही कर्म सांडे परित्याग फळ न जोडे, जैसे उतले आगी पडे ते होमान लगे. कांबडो निप्राण गेले ते अर्धोदकी निमाले, म्हणून जाले दुर्मरणची. तैसे देहाचे निलोभे जिणी कर्मा पाणी सुभे, तेणे साच नलभे त्यागाचे फळ.
केलेले कर्म काही फल पुढे देईल, परंतु तसले ते उधार मला नको. सांप्रत हातामध्ये असलेले म्हणजे उपलब्ध जे उत्तम भोग ते भोगावेत, हेच बरे नव्हे का? वीरश्रेष्ठ अर्जुना, अशा रीतीने जो शरीराला कष्ट होतील या भयाने हातात असलेले कर्म टाकून देतो, हे पहा तो राजस त्याग होय. वास्तविक विचार करून पाहिले तर रागस त्यागातही कर्मत्याग होतो, परंतु त्यामुळे खऱ्या त्यागाचे फल प्राप्त होत नाही. ज्याप्रमाणे उतू गेलेले तूप किंवा उतू गेलेले दूध अग्नीत पडले असता त्याला आपण होमात अर्पण झाले असे म्हणतो का? अथवा पाण्यामध्ये बुडून ज्याचे प्राण गेले ते अर्धोदकात समाधिस्थ झाले, त्याला जलसमाधी लागली असे म्हणतो का? त्याचा तर तो मृत्यू झाला, आणि वाईट प्रकरणातच जमा होतो असा मृत्यू, नाही का? त्याप्रमाणे देहावर लोभ ठेवल्याने त्याच्या हातून ती कष्टकारक कर्मे होत नाहीत आणि तो त्यावर पाणी सोडतो. म्हणून ह्या त्याच्या त्यागाने अशा त्यागाला राजस त्याग म्हणतात, आणि त्यास वास्तविक खऱ्या त्यागाचे कधी फळ मिळूच शकत नाही.
किं बहुना पुले जै ज्ञान होय उदयाले, तै नक्षत्राते पाहले गिळी जैसे. तैषा सकारण क्रिया हारपती धनंजया, तो कर्म त्यागू ये जया मोक्ष फळासी. ते मोक्ष फलत अज्ञाना त्यागिया नाही अर्जुना, म्हणोनी तो त्यागू न माना राजसूतो. तरी कोणे पायेथ त्यागे ते मोक्ष फळ घर रिघे, हेही आईक प्रसंगे बोली जेल.
फार काय सांगावे अर्जुना, आत्मज्ञानाचा जेव्हा उदय होतो तेव्हा ज्याप्रमाणे प्रातःकाळ झाला की तो नक्षत्रांना नाहीसे करतो, त्याप्रमाणे सर्व क्रिया आपल्या कारणासुद्धा अज्ञानासह नाहीशा होतात, आपल्या कारणासहित नाहीशा होतात. त्या मग कर्मत्यागाला जे मोक्षफळ येते ते मोक्षफळ अज्ञानी त्याग करणाऱ्याला म्हणजे त्या राजस त्याग्याला कधीच मिळत नाही, म्हणून तो राजस त्याग होय, आणि तो खरा त्याग आहे असे मानू नकोस. तर आता कोणत्या त्यागाने ते मोक्ष आपल्याला मिळेल किंवा ते मोक्ष घरात घुसेल, आपण होऊन आपल्याला मोक्ष मिळेल, हेही प्रसंगानुसार इथे तुला मी सांगतो, ते व्यवस्थित ऐक. तर आतापर्यंत तामस त्याग आणि राजस त्याग या दोन प्रकारचे त्याग आजच्या भागात आपण ऐकलेत, आणि या दोन्ही प्रकारच्या त्यागांना त्याग म्हणत नाही. नुसतं कष्ट होत आहे शरीराला म्हणून त्याग करून देणे, किंवा आळस प्रमाद म्हणून तो त्याग करणे, याला त्याग म्हणत नाही. तर त्याग कसा घडतो आणि कर्माचा त्याग, कोणत्या कर्माचा त्याग आपल्याला मोक्षाच्या मार्गावर, मोक्षाच्या अंगणात आपल्याला उभं करतं, ते ते उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत. आज आपण इथेच विश्रांती घेऊया.
पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.